नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके वांगडा फोनाचेर उलोवप केले. मोबायल हँडसेटांचें प्रमाणीकरण तपासपा खातीर मोबायल फोनाचेर संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल करपाची सुचोवणी सरकारान जारी केल्या. काशी तमीळ संगमाची चौथी आवृत्ती आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत सुरू जाता. अटल पेन्शन येवजणे खाला 8.34 कोटी वयर लोकांनी नोंदणी केल्या असे लोकसभेत एका प्रश्नाक जाप दितना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. चिलीतल्या सँटियागोत जाल्ल्या बायलांच्या FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप सर्तीत भारतान नामिबियाचेर 13-8-0 असे जैत जोडले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके वांगडा फोनाचेर उलयतना ऑपरेशन सागरबंधू खाला बाधितांक आधार आनी मजत दिवपा खातीर श्रीलंकेक भारताचो आधार चालूच उरतलो अशें आश्वासन दिलां. प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या व्हिजन ओशियन आनी पयलो प्रतिसाद दिवपी भुमिके प्रमाण भारत फुडल्या दिसांनी गरजेची सगळी मजत दितलो अशें आश्वासन दिलें. मजगतीं राष्ट्राध्यक्ष दिसा नायके हांणी भारतान दिल्ल्या मजती खातीर खोलायेन उपकार मानल्यात. दित्वा चक्रीवादळाक लागून श्रीलंकेत जाल्ल्या लुकसाणी विशीं प्रधानमंत्र्यांनी दुख्ख परगटायले. ह्या गरजेच्या वेळार श्रीलंकेच्या लोकां वांगडा भारतीय घटमूट एकचार आनी आदारान उबे आसात अशें तांणी सांगले. मोबायल हँडसेटांचें प्रमाणीकरण तपासपा खातीर मोबायल फोनाचेर संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल करपाची सुचोवणी सरकारान जारी केल्या. भारतात वापरपा खातीर तयार केल्ल्या वा आयात केल्ल्या सगळ्या मोबायल हँडसेटांचेर मोबायल हँडसेट निर्मात्यांक आनी आयात करप्यांक संचार साथी मोबायल ॲप्लिकेशन प्री इन्स्टॉल करपाचो आदेश दूरसंचार खात्यान दिला. प्री इन्स्टॉल केल्ले संचार साथी ॲप्लिकेशन पयल्या वापरात वा डिवायस सेटअप करतना निमाण्या वापरप्यांक सहजपणान उपलब्ध आसपाक जाय अशें खात्यान सांगलां. भारतात पयलींच तयार केल्ल्या आनी विक्री खातीर आशिल्ल्या डिवायसांचेर सॉफ्टवॅर अपडेटा वरवीं हो ॲप चालीक लावपाचो निर्देश खात्यान मोबायल निर्मात्यांक आनी आयात करप्यांक दिला. 90 दिसां भितर अंमलबजावणी पुराय करून 120 दिसां भितर अहवाल सादर करपाचो निर्देश खात्यान दिला. काशी तमीळ संगमाची चौथी आवृत्ती आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत सुरू जाता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ संयुक्तपणान ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले. उत्तर आणि दक्षिण हांच्या मधले संबंध घटमूट करप हो ताचो फाटलो हेत आसा. काशी तमीळ संगमाचो भव्य उक्तावण सुवाळो आज सांजवेळार नमो घाटार जातलो. फाटल्या म्हयन्यात माल आणि सेवा कर म्हळ्यार GST वसुली वट्ट 0.7% वाढून नोव्हेंबर 2024 तुळेत 1.70 ट्रिलियन रुपया परस चड झाल्या. फाटल्या वर्षाच्या ह्याच काळात वट्ट GST येणावळ 1.69 ट्रिलियन रुपया आशिल्ली. ऑक्टोबरात केंद्रीय GST वसुली 34,843 कोटी आणि राज्य GST वसुली 42,522 कोटी आशिल्ली. एकत्रित GST वसुली 92,910 कोटी आणि सेज वसुली 466 कोटी आशिल्ली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. अटल पेन्शन येवजणे खाला 8.34 कोटी वयर लोकांनी नोंदणी केल्या असे काल लोकसभेत एका प्रश्नाक जाप दितना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. हातूंत 48% बायलो आसात. मे 2015 वर्सा सुरू केल्ले हे येवजणेचो हेत नागरिकांक खासा करून असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांक सार्वत्रीक समाजीक सुरक्षा वेवस्थेवरवीं सशक्त करपाचो आसा. सरकार आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीन घेतिल्ल्या जायत्या उपक्रमाक लागून हे येवजणेविशीं जागृताय वाढल्या अशी माहिती अर्थमंत्र्यांनी सभागरात दिली. नाबार्ड, NCFE, राष्ट्रीय आणि राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मोहीम ह्यासारख्या जायत्या संघटनांनी जागृताय मोहिमेक आधार दिला. तेलंगणा सरकारान सरकारी मालकीच्या रस्तो येरादारी महामंडळाच्या बशीत 448 नव्यो बशी जोडपाची घोषणा केल्या. ह्यो बशी आप मजत गटांच्या बायलावरवीं चलयतले. बायलांक सशक्त करपा खातीर आणि तांची अर्थिक स्थिरताय घटमूट करपा खातीर घेतिल्ल्या उपायांचो एक भाग म्हूण राज्य येरादारी मंत्री पी प्रभाकर आणि बायला उदरगत मंत्री डी अनसुया सीताकां हांणी संयुक्तपणान ही घोषणा केल्या. ह्या निर्णयाक लागून बायलांच्या आप मजत गटांक अर्थिक सशक्तीकरण मेळटले, तशेंच गांवगिऱ्या बायलांक भौशीक येरादारी वेवस्थेंत थेट वांटो घेवंक मेळटलो. दर एका बशीक म्हयन्याक अदमासे 70,000 भाड्याचें उत्पन्न मेळटलें. सध्या आप मजत गटांनी 152 बशींचें यशस्वी संचालन केल्ल्यान सरकारान हो निर्णय घेतला. दिल्लीत जाल्ल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणांतल्या चौकशेच्या आदारान राष्ट्रीय तपास संस्थेन जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशांतल्या जायत्या सुवातींनी सोद घेतलो. जम्मू काश्मीरातल्या शोपियन, कुलगाम, पुलवामा आणि अवंतीपोरातल्या 8 जाल्यार लखनौच्या 1 सुवातींनी सोद घेतिल्ल्याची माहिती संस्थेन दिल्या. तपासात डिजिटल साधनां आणि हेर गुन्यांवकारी साहित्य जप्त केला. फाटल्या महिन्यात संस्थेन हरियाणातल्या फरिदाबादच्या अलफलाह विद्यापीठाच्या वाठारात आणि हेर सुवातींनी मुखेल आरोपी डॉक्टर मुजम्मिल शकील गनी आणि डॉक्टर शाहीन सईद हांच्या आवारात सोद घेतलो. ह्या प्रकरणात आता मेरेन 7 मुखेल आरोपींक अटक केल्यात. दिल्ली स्फोटात वांटो घेवपी दरेका आरोपीक अटक करपा खातीर ही एजन्सी वेगवेगळ्या राज्य पुलीस दळा वांगडा लागींच्यान वावुरता. विदेश वेव्हार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी जैव सुरक्षा आणि जैव शस्त्रां कबलात म्हळ्यार BWC घटमूट करपा खातीर बेगोबेग संवसारीक सुदारणांचो उलो मारलो. जैवीक शस्त्रां कबलातीची 50 वर्सां, जागतीक दक्षिणे खातीर जैव सुरक्षा घटमूट करप ह्या विशयाचेर नवी दिल्लीत जाल्ल्या परिशदेंत तांणी उलोवप केले. दित्वा चक्रीवादळ दुबळे जावन उण्या दाब्याच्या पट्ट्यात रुपांतरीत जाला. उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्राच्या खोल दर्यादेगाचेर मुखार सरता. हाका लागून फुडले 24 वरांत तिलुवरूल, कांचीपुरम आणि चेन्नईतल्या कांय सुवातींनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. प्रतिकूल हवामानाक लागून कितल्याशाच जिल्ह्यांनी शाळा बंद दवरपाचो निर्णय प्रशासनान घेतला. मजगतीं हिमाचल प्रदेशात दाट धुके पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. तशेंच फुडल्या 2 दिसांत पंजाब, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शियाच्या ल्हारांचो अदमास खात्यान उक्तायला. भारतीय रेल्वेन 3 बायला क्रिकेट खेळगडे प्रतीक रावल, स्नेह राणा आणि रेणुका सिंग ठाकूर हांकां गट बी अधिकारी ग्रेडात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी पदाचेर बट्टी दिल्या. अंदूच्या ICC बायलांच्या विश्वचषकात तांणी केल्ल्या उत्कृश्ट कामगिरी खातीर तांकां ही बट्टी मेळ्ळ्या अशें रेल्वे मंत्रालयान सांगले. चिलीतल्या सँटियागोत जाल्ल्या बायलांच्या FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप सर्तीत भारतान नामिबियाचेर 13-8 अशें जैत जोडले. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके वांगडा फोनाचेर उलोवप केले. मोबायल हँडसेटांचे प्रमाणीकरण तपासपा खातीर मोबायल फोनाचेर संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल करपाची सुचोवणी सरकारान जारी केल्या. काशी तमिळ संगमाची 4थी आवृत्ती आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत सुरू जाता. आणि चिलीतल्या सँटियागोत जाल्ल्या बायलांच्या FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप सर्तीत भारतान नामिबियाचेर 13-8 अशें जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें 6:30 नमस्कार.